50 languages. 42.
42.
42.
City tour.
शहरातील फेरफटका.
शहरातील फेरफटका.
Is the market open on Sundays?
रविवारी बाजार चालू असतो का?
रविवारी बाजार चालू असतो का?
Is the fair open on Mondays?
सोमवारी जत्रा चालू असते का?
सोमवारी जत्रा चालू असते का?
Is the exhibition open on Tuesdays?
मंगळवारी प्रदर्शन चालू असतं का?
मंगळवारी प्रदर्शन चालू असतं का?
Is the zoo open on Wednesdays?
बुधवारी प्राणी संग्रहालय उघडे असते का?
बुधवारी प्राणी संग्रहालय उघडे असते का?
Is the museum open on Thursdays?
वस्तु संग्रहालय गुरुवारी उघडे असते का?
वस्तु संग्रहालय गुरुवारी उघडे असते का?
Is the gallery open on Fridays?
चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का?
चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का?
Can one take photographs?
इथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का?
इथे छायाचित्र घेण्याची परवानगी आहे का?
Does one have to pay an entrance fee?
प्रवेश शुल्क भरावा लागतो का?
प्रवेश शुल्क भरावा लागतो का?
How much is the entrance fee?
प्रवेश शुल्क किती आहे?
प्रवेश शुल्क किती आहे?
Is there a discount for groups?
समूहांसाठी सूट आहे का?
समूहांसाठी सूट आहे का?
Is there a discount for children?
मुलांसाठी सूट आहे का?
मुलांसाठी सूट आहे का?
Is there a discount for students?
विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का?
विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का?
What building is that?
ती इमारत कोणती आहे?
ती इमारत कोणती आहे?
How old is the building?
ही इमारत किती जुनी आहे?
ही इमारत किती जुनी आहे?
Who built the building?
ही इमारत कोणी बांधली?
ही इमारत कोणी बांधली?
I'm interested in architecture.
मला वास्तुकलेत रुची आहे.
मला वास्तुकलेत रुची आहे.
I'm interested in art.
मला कलेत रुची आहे.
मला कलेत रुची आहे.
I'm interested in paintings.
मला चित्रकलेत रुची आहे.
मला चित्रकलेत रुची आहे.
Go to www.50languages.com for the latest version and the books.